श्रोते हो नमस्कार. गावकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडिओ आज आपल्या गावात आलेला आहे आपल्या गावासाठी विशेष कार्यक्रम घेऊन. गावकरी बंधूंनो, गावात आजही बालविवाह होतात, नकळत अशा काही बातम्या आपल्या कानी पडतात आणि मग विचार करायला मनाला भाग पाडतात. खरंच बालविवाह थांबले पाहिजे या विषयावर एवढे वेगवेगळे कार्यक्रम आपण ऐकतो आणि असाच आज आपल्या गावात बालविवाह थांबवण्यासाठी जनजागृतीपर हा विशेष कार्यक्रम केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडिओ अंतर्गत आपण घेऊन आलेलो आहोत. गावकरी बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमासाठी आपल्या गावात आज आपण आमंत्रित केलेलं आहे स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ डॉक्टर स्वाती म्हस्के यांना. त्याचबरोबर ऍडव्होकेट मॅडमही आज आपल्या सोबत आहेत. महिलांसाठी वेगवेगळे कायदे आहेत आणि बालविवाह केल्यानंतर त्याचे शरीरावर मनावर होणारे वेगवेगळे दुष्परिणाम आपल्याला मॅडम स्पष्ट करून सांगणार आहेत. आपल्याला योग्य वयात आपल्या मुलामुलींचा विवाह करायचाच आहे, मग घाई कशासाठी आणि यासाठीचे वेगवेगळे कार्यक्रम SBC3 आणि युनिसेफच्या साथीनं केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून आमची उर्मिलाच्या रुपात आपण ऐकत असता. पण आज आपल्या तिसगाव परिसरात आम्ही आलो आहोत प्रत्यक्ष आपल्या भेटीला. रेडिओ आपण ऐकतो आणि नक्कीच वेगवेगळं ज्ञान त्यातून आपल्याला मिळतं, पण गावकरी बंधू आणि भगिनींनो, आज मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ डॉक्टर स्वाती म्हस्के यांना. मॅडम नमस्कार, आपलंही आमच्या गावाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. महिला भगिनींनो, बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलत नाही, पण आज मात्र आपल्यालाही मनमोकळं बोलायचं आहे. आधी आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शन करतील आणि सर्वप्रथम दीप प्रज्वलनाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी विनंती करते आपण मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. वात पेटते वातीने, एकमेकांच्या साथीने आणि गावकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या गावाचा विकास होतोय समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने, गावकऱ्यांच्या साथीने, आणि म्हणूनच दीप प्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत. धन्यवाद.
आणि म्हणूनच आता आरोग्याविषयीच्या आपल्या प्रश्नांबद्दल सर्वप्रथम आपल्याला मार्गदर्शन करणार आहे वैद्यकीय अधिकारी श्रेणी अ, ज्या सध्या आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या लोणीमध्येच खरं तर आपली सेवा देत आहे, सन्माननीय डॉक्टर स्वाती म्हस्के मॅडम. जोरदार गाळ्यांनी आपण स्वाती म्हस्के मॅडमचं या ठिकाणी स्वागत करूया. किशोर अवस्था संधीची या विषयावर आपल्याला डॉक्टर स्वाती म्हस्के मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यानंतर आता शांत असणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनींना डॉक्टर मॅडमशी आणि स्वाती भोर मॅडमशी संवाद साधता येणार आहे. आपल्या मनात काही प्रश्न असतील तर हितगुज करता येणार आहे. आता वळूया डॉक्टर स्वाती म्हस्के मॅडमकडे किशोर अवस्था संधीची. क्षमस्व, खरं तर 24x7 कधीही काय येईल ते माहीत नाही असा जॉब असताना मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या, कलर नाही, कलर मित्र नाही असं म्हणत असतं पोलीस प्रशासन. आणि त्याच पद्धतीनं अचानक एक काम आलंय आणि मॅडमला मात्र आपल्यातून रजा घ्यावी लागते. पण सायबर क्राईम या विषयावर विथ PPT मॅडम आपल्याला पुन्हा एकदा भेटण्यासाठी येणार आहे. सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मॅडमचं मनपूर्वक धन्यवाद.
सॉरी, मला अचानक एक असं मी हे झाल्यानंतर पाहिलं, मला अचानक एक मेसेज आला तर माझ्या 11 वाजता एक BC आहे, तर आता मी गाडीतच करेल. तर सॉरी, मी आपले काही प्रश्न जाणून घेण्याचं मला निश्चित आवडलं असतं, पण मला जावं लागतंय आता. थँक्यू.
परत एकदा तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मॅडम नक्कीच येणार आहेत आणि आता मात्र आपल्या आरोग्याबद्दल आपण जागरूक असणं गरजेचं आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं तुमचं नाव सांगण्याची गरज नाही. अडचण तुमच्या आईची, ताईची, बहिणीची किंवा असेल स्वतःची, तर समोर असणाऱ्या बॉक्समध्ये ती चिठ्ठी तुम्ही टाकायची आहे आणि नक्कीच त्याचं उत्तरही नंतर डॉक्टर आपल्याला देणार आहे. आणि यानंतर किशोर अवस्था संधीची या विषयावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती म्हस्के मॅडम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत.
बरं, मागच्या बोलवलेल्या कुठं गेल्या? त्याच्या सेवे आणि इंग्लिश, म्हणजे इंग्लिश नजर ठीक आहे, सेवे म्हटल्यावर अजून गैर गुजरी. आपण नजर तिकडचे नजर इकडचे. आपण लेक्चरच अशा ग्रुपसाठी अरेंज केलेला आहे की आपण नजर खूप मोठे आहोत आणि आपण नजर खूप क्या बात आहे.
Thank you.
आताच आपण स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ डॉक्टर स्वाती म्हस्के यांना ऐकलंय. वेगवेगळे कायदेही आपल्या साथीला आहेत, पण तत्पूर्वी आता आपण बालविवाहाबद्दल काय वाटतंय महिला भगिनींना, कोणत्या वयात झालेत यांची लग्न, हे आपण जाणून घेणार आहोत या चर्चेच्या माध्यमातून. युनिसेफ आणि SBC 3 च्या सहकार्यानं KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओ केंद्रावर प्रसारित करण्यासाठी खरं तर आम्ही हा संवाद आपल्याशी साधत आहोत. ताई नमस्कार.
नमस्कार ताई.
तुमचं नाव?
माझं नाव वैशाली विनायक वराळे.
वैशाली ताई, काय सांगाल आज हा कार्यक्रम आपल्या गावात घेण्यात आलाय, काय वाटतंय तुम्हाला?
नमस्कार, मी वैशाली विनायक वराळे. हा कार्यक्रम जो आहे हा आता मॅडमनी आपल्या समोर सुंदर असं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांनी घडवून आणलेला आहे. यातून तुम्हाला आम्हाला सर्वांना चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं की बालविवाह हे अजूनही काही ठिकाणी होत आहेत, परंतु ते होऊ नये म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे की ज्या मुलींचे 18 वर्षाच्या खाली बालविवाह झालेले आहेत अशा मुलींना पुढे लग्न झाल्यानंतर शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांना काही पुढे अडचणी या निर्माण होतात. आपल्याला असं वाटतं की मुलीचं लग्न झालं म्हणजे आपली जबाबदारी संपली, परंतु तसं नाहीये. उलट आपली जबाबदारी आणखीन वाढते, कारण शारीरिकदृष्ट्या त्या सक्षम नसल्यामुळे काही ज्या अडचणी पुढे येतात त्यांना आपल्यालाही सामोरं जावं लागतं आणि आपल्या मुलींनाही सामोरं जावं लागतं आणि त्याचा त्रास आपल्या सर्वांनाच होत असतो. म्हणून आपल्या मुलींचा विवाह हा योग्य वयात करणं महत्वाचं आहे
आणि हेच खरं तर सज्ञान पालकत्वाचं लक्षण आहे. वैशालीबाई, आपला विवाह कधी झाला होता, काय सांगाल?
माझा विवाह हा पूर्ण 21 वर्ष वय झाल्यानंतर माझा विवाह झालेला आहे. माझं पूर्ण शिक्षणही त्यावेळेस, म्हणजे मी ग्रॅज्युएट झाले होते त्यावेळेस माझं विवाह झालेला आहे.
आणि परिसरात्मक आजूबाजूला आपण काय बघतात, खरंच अजूनही बालविवाह होत आहे?
क्वचित काही ठिकाणी, म्हणजे 100 मी तर म्हणते की 20% तरी विवाह हे बालविवाह होत आहेत. कोरोनाच्या काळामध्ये तर खूपच झालेले आहेत की आपली जबाबदारी आपण उरकून टाकू किंवा कमी लोकांमध्ये होतंय किंवा आपली आता पुढे जगण्याची काय गॅरंटी किंवा आपण जगू किंवा नाही जगणार म्हणून त्यांनी आपली जबाबदारी संपवावी म्हणून हे सगळं करून टाकलेलं आहे.
पण खरं तर बालविवाहाचे जे तोटे आहेत त्यामुळे मनावर शरीरावर होणारा खरं तर त्रास आपण अनुभवलेला आहे आणि आपणही आपल्या आजूबाजूला पाहिलंय, आपल्या सासूबाई आपल्याला सांगतात आणि खरंच बालविवाह थांबला पाहिजे. पण मैत्रिणींनो, आणखी बऱ्याच महिला भगिनी या ठिकाणी आहेत आणि आता त्यांच्याशी आपण हा संवाद साधणार आहोत संगीता गीता मोरे यांच्या सहकार्यानं. गीताताई, जाणून घेऊयात सगळ्या महिला भगिनींकडनं बालविवाहाबद्दल काय आहे त्यांचं मत.
नमस्कार, ऋषिकेशोदेव 90.8 MHz KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून SBC 3 आणि युनिसेफ यांच्या सहयोग आणि आमची उर्मिला ही मालिका आपण ऐकत असतो आणि आमची उर्मिला या मालिकेमध्ये आज आपण बालविवाह या विषयावर काही महिला भगिनींशी संवाद आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की बालविवाह या विषयावर त्यांना काय वाटतं, त्यांचा अनुभव काय आहे आणि यासाठी काही महिला भगिनींशी आपण संवाद साधतोय. नमस्कार मैत्रिणींनो, बालविवाहाबद्दल तुम्हाला माहिती असेल,
तुमच्या बघण्यातही असतील की कुठेतरी बालविवाह होत आहेत, तर या संदर्भात आपलं काय मत आहे किंवा यात काय सुधारणा व्हायला पाहिजे आणि खरंच बालविवाह झाल्यानंतर काय त्याचे दुष्परिणाम होतात याबद्दल तुम्हाला सुद्धा माहितीच असेल किंवा आपल्यापैकी कोणाचा तरी 18 आत विवाह झालेला असेल तो आमची उर्मिला, ज्यात लिंगभाव समानता या विषयावर कार्यक्रम दिला जातो, जनजागृतीचं काम केलं जातं आणि बालविवाह ही जी समस्या आहे समाजाची या संदर्भातही आपण माहिती देत असतो.
बालविवाहाबद्दल तुम्हाला काय वाटतं?
अनिता रामनाथ खलकर. बालविवाह झाला नाही पाहिजे याच्याशी माझं पूर्णपणे मत, म्हणजे झाला नाही पाहिजे बालविवाह. काय होतं मुलींच्या आयुष्याचं, म्हणजे जे आहे तर त्याच्यावर परिणाम होतो. लवकर मातृत्व आल्यानंतर तिचे जे पेशी असतात काही कमजोर होतात, मग त्याच्यामुळे 18 वयानंतर लग्न झालेलं हे योग्य राहतं.
बरोबर आहे. खरंच बऱ्याच जणांना असं वाटतं की नको बाबा मुलगी घरात नको, इतकं तिचं वय होईपर्यंत तिचं लवकर लग्न करून टाकू, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
जबाबदारी नको वाटती हे मान्य आहे, पण तरी साधारण 18 वर्ष वय हे शासनानं दिलेलं आहे ना, हे योग्यचे. 18 वर्षाच्या पुढे नकोय जायला, पण 18 वर्षाच्या आत पण नकोय व्हायला.
आता आपण साधारणपणे बघतो की काही समाजामध्ये खरंच लवकर लग्न करतात आणि हे आपल्या आजूबाजूला बघण्यात मिळतं आणि त्यांचे ते स्वतःचे कायदे ते वेगळेच बोलतात.
तर 18 वर्षाच्या
अल्पवयीन मुलींची शरीराची वाढ म्हणजे काही 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 जे अवयवांची आहे तेवढी वाढ नाही झालेली राहत ना, मग त्याच्यामुळे त्यांना जे मातृत्व येतं लवकर मातृत्व आल्यामुळं त्या लवकरच त्यांची तिथून पुढं कंबर दुखणे हे लवकरच त्यांना चालू होतात हे विकार.
बरोबर आहे. आणि असं पण होतं की मुलांचं तसं मानसिक विकास झालेला नसतो की काय आपली जी जबाबदारी म्हणते ती त्यांच्यात आलेली नसते.
नमस्कार, मी शोभना प्रकाश सोनवणे आश्विकृद या गावात राहते, संगमनेर तालुका. आपण जो प्रश्न विचारला मॅडम आता की बालवयातील विवाह बालविवाह जी प्रथा आपली बंद झालेली आहे ती वास्तविक समोर बघितली तर बंद दिसते पण आतून आहे चालू ती थोडी.
बरोबर आहे.
काही समाजात आहे काही नाही, पण मी आता उच्चभ्रू समाजात सुद्धा बघितली कारण मुलींची संख्या कमी झालेली आहे त्याच्यामुळे बालविवाह पण चोरून लपून होतात बऱ्यापैकी. लांब कशाला जाता, माझ्याच एका फॅमिलीतल्या मेंबरचं लग्न झालं बालविवाह. नेवाशाला मी लग्नाला गेलो तर अक्षरशः सकाळी 8:30 फोन आला नवरीच्या आईला की पोलीस आता येत असं होतंय चोरून लपून. अक्षरशः वराडातला फक्त नवरदेव आणि त्याचे कलवरे आलेले होते. तेवढ्या याच्यात 9:30 लग्न लावलं. त्याच्यानंतर त्या मुलीच्या अंगावरचे पूर्ण दागिने काढून घेतले नवरीच्या, बाकीच्या विधी उरकल्या. मग काय पोलीस आले नाही, गेले निघून. पण मग ही भीतीच आहे ना शेवटी.
बरोबर आहे. कायदा
कशासाठी, ही भीतीच आहे. मग एवढी जर भीती वाटती तर तुम्ही बालविवाह का करता, हे करायला नाही पाहिजे. बालविवाहाचे दोष असे आहेत मॅडम, बालविवाहामध्ये कसं होतं शारीरिक मानसिक आर्थिक कुठलीही प्रगती झालेली नसती.
अगदी बरोबर.
कारण मुलगा कमावता नसतो, त्याला बायकोला खर्चायला पैसे द्यायला आई वडिलांकडनं घ्यावे लागतात.
हो,
तेव्हा ते प्रपंच कसा करणार.
नक्कीच.
त्याच्यानंतर मुलीची शारीरिक स्थिती अशी नसती की ती बाळाला जन्म देऊ शकेल. कारण लग्न झालं की लगेच 2-3 महिने उलटले की प्रत्येकाने म्हणा मग कधी गोल्डन चान्स कधी गुड न्यूज कधी गुड न्यूज हे विचारलं जातं. तर हे नकोय. आणि ते गुड न्यूज ऐकून ऐकून तिला पण गुड न्यूज द्यावं वाटतं.
बरोबर आहे.
आणि ती त्यात स्वतःच नुकसान करून बसते. पर्यायाने तिच्या शरीराचं सगळंच नुकसान होतं. मानसिक तर मॅच्युरिटी आलेली नसते त्यांना, कुणाशी कसं बोलायचं काय बोलायचं काय वागायचं
समाजात कसं वागायचं याबद्दल
त्या कुठल्याच गोष्टीचं त्यांना भान नसतं. त्याच्यामुळं बालविवाह हे नकोच आहेत आणि करणाऱ्यांनी करू नये असं माझं मत आहे.
धन्यवाद. आपलं नाव?
वैशाली राजाराम घामत. मी संगमनेर तालुक्यातून आंबरे गावातून आहे. माझं बालविवाह या विषयावर असं म्हणणं आहे का, मुली जेव्हा आपण त्यांचं 18 वयाच्या आत किंवा 18 वयापर्यंत आपण त्यांचं जे लग्न करून देतो त्या वयामध्ये त्या स्वतःच फक्त देखभाल करू शकतात पण कुटुंबाची
करू शकत नाही. ते तेवढे इतक्या प्रबळ झालेल्या नसतात की पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्या घेऊ शकतील. त्या सक्षम नक्कीच नाही.
त्या फक्त स्वतःच म्हणजे ते एक त्यांचं अल्लड वय असतं का, ते फक्त स्वतःच रूपरेखा सजन सवर्ण
याच्यात बालिशपण त्यांच्या त्या वयात असतो.
याच्यातच त्या गुंतलेल्या असतात. त्यांची पूर्ण शरीर रचना त्यांचं पूर्ण बॉडी लँग्वेज वगैरे ते सगळं एकदम अपूर्ण असतं. म्हणजे ती त्यांची मानसिकता पण नसते ती त्यावेळेस आणि त्यांची शरीराची रचना पण त्यावेळेस ती सांभाळण्याची नसते. आणि अशा याच्यामध्ये ती मुलगी जर गरोदर राहिली तर तिला पूर्णपणे ब्लिडिंग वगैरे ते काहीच समजत नाही. आम्ही भरपूर अशा मुली बघितलेल्या आहेत का ज्या असं नवऱ्याने टाकून दिलेल्या आहेत, दिवस जात नाही किंवा अंगावरनं जास्त जातं. म्हणजे असे बरेचसे प्रकार घडलेले आहेत आमचे.
म्हणजे या बालविवाहामुळे काय काय दुष्परिणाम होतात हे आपण बघितलेले.
त्याच्यात मुलींचं नुकसान होतं.
नक्कीच. खरं तर किशोरवयीन मुलांमध्ये सुद्धा या गोष्टीचा दुष्परिणाम दिसतो.
मुलांना स्वतःच फिरणं नखरे करणं स्टाईल मारणं ह्याच्यामध्ये ते गुंतलेले असल्यामुळं त्यांना घरातली आणि परिवाराची आणि स्वतःची जबाबदारीचं त्यांना काहीच भान राहिलेलं नसतं. त्याच्यामुळं ते दोघांमध्ये सारखे वाद होणे, मग ते भांडणं होणे आणि मग त्याच्यामध्ये ते मारहाण, मग त्याच्यात ती रुसणं फुगणं, मग त्याच्यातूनच ती घटना घडतात का. मुलीला काहीतरी असं जीवनाचं काही करू वाटत किंवा मुलाला काही करू वाटत नाही असे. मग
नक्कीच खरं तर त्यावेळेस त्यांची मानसिक स्थिती सुद्धा ढासळली जाते. धन्यवाद.
नमस्कार, मी संध्या शैलेश सोनवणे, राहणार आश्वी तालुका संगमने. बालविवाहावर माझं पूर्णपणे बंधन आहे, कारण बालविवाह म्हणलं का मुलींचं सगळं स्वतंत्रता हिरावून जाते. आताशी कुठं मुलं मुली एकत्र यायला लागले, एकत्र खेळायला लागले त्यांना. म्हणजे पहिले कसं होतं मुलं मुलींबद्दल, म्हणजे आपण आताशी कुठं मुलं मुली एकत्र राहायला लागले.
पूर्वी मुलींना कमी समजलं जायचं, मुलांना प्राधान्य दिलं जायचं, आता कुठंतरी ती समानता यायला लागलेली आहे.
एकदा लग्न झालं की मुलींची पूर्ण स्वतंत्रता हिरावून जाते. इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, याच्याशी बोलू नको. आणि माहेरी कशी ती फुलपाखराप्रमाणे अशी फुलपाखरासारखी राहते, बिनधास्त राहते. मग तिचं ते स्वतंत्रता हिरावून जातं. नवरा बोलून तसं तिला राहावं लागतं, सासू सासरे. एकदा मुलं झाल्यावर तर पूर्ण स्वतंत्रता हिरावून जाते. म्हणून मी पूर्णपणे म्हणजे माझा पूर्णपणे विरोध करते बालविवाह.
धन्यवाद.
नमस्कार, माझे नाव मनीषा गुलाब बागुल, मुक्काम पोस्ट पिंपर्णे, तालुका संगमनेर. मी पिंपर्णे गावामध्ये सीआरपी म्हणून काम करते. पण मॅडम, माझं स्वतःचंच लग्न 15 वर्षाच्या असताना झालेलं आहे. तर मला आता हा खूप मोठी संधी भेटली तुमच्या बरोबर बोलण्याची. का मला 15व्या वर्षी लग्न झालं आणि मला 16व्या वर्षी मुलगी झाली. आणि मला एकामागं एक अशा 5 मुली झाल्या. त्या मुली झाल्या असताना घरच्यांनी अशी माझ्या पुढं असा मुद्दा मांडला का तुला मुलगा नाहीये. तर त्यांनी असा मुद्दा मांडल्यानंतर मला सासरी राहो कि माहेरी राहावं ह्या गोष्टींमध्ये मला माझं स्वतःच मला कन्फ्युजन झालं. याच्यामध्ये मला मानसिक पण खूप त्रास झाला, शारीरिक पण त्रास झाला. मला याच्यामध्ये भरपूर काही आजारांना पण तोंड द्यावं लागलं. आणि मला माझी अशी एक इच्छा आहे का आता जे माझ्याबरोबर जे घडलं ते इतर कोणत्याही मुलीबरोबर घडू नये. आणि मला ज्या माझ्या 5 मुली आहे त्या मुली माझ्या 18 वर्ष त्यांचे पूर्ण झाल्याच्या नंतरच मी त्यांचे लग्न करीन. हा माझा स्वतःच्या मनाचा एकदम असा पूर्णपणे इच्छा आहे.
खरं तर तुम्ही स्वतः आयुष्यात हे अनुभवलंय की कमी वयात लग्न केल्यानंतर तुमच्यावर काही परिस्थिती ओढवली. आणि ज्या वयात आपल्या मैत्रिणी खेळतायत, शाळेत जात आहेत, त्या वयात आपल्याला चूल मूल सांभाळावं लागतं, त्यावेळेस नक्कीच आपल्याला खूप वाईट वाटत असेल. तर हे स्वातंत्र्य दिल्यानंतर खरंच काय वेदना होत होत्या?
आता ते मॅडम शब्दात नाही सांगू शकत.
खर तर स्वतः बालविवाह आहे आणि त्यांच्या आयुष्यात या लग्नामुळे खरं तर बालपण हरवलं. आणि ज्या वयात खेळाय बागडायचं, आयुष्याचा आनंद घ्यायचा, त्या वयात त्यांच्यावर जबाबदारी पडली. आणि नक्कीच हा बालपण काळ काय पुन्हा त्यांना आयुष्यात मिळणार नाही आहे. बालविवाह त्याचेही किती दुष्परिणाम त्यांनी सहन केले यावरून त्यांच्या मनाला वेदना होत आहेत. आणि खर तर ताई सर्व गोष्टीमुळे त्यांचे अश्रू अनावर झालेले आहेत.
नाही ना मॅडम, त्या गोष्टीमुळे मी ना एका मोठ्या आजाराला तोंड दिले. माझ्या बरोबर ज्या गोष्टी घडल्या ना मॅडम, तर त्यामुळे मी मला डॉक्टरांनी असं सांगितलं, मला कॅन्सर झाला. त्यामुळे माझे मुलांचं प्रमाण जास्त झालं, कमी वयामध्ये माझं लग्न झालं, मला एवढे मुलं झाले.
तर परिपक्व शरीर,
म्हणजे माझं शरीर परिपक्व नव्हतं आणि माझं वयाच्या म्हणजे वय नसताना लग्न झालं, एवढे मुलं झाले. आणि त्याच्यामुळे मला डॉक्टरांनी तो पर्याय असं सांगितलं मला. म्हणून मी म्हणजे अंतःकरणापासून तुम्हाला सांगते का, कोणत्याही आईनी भले ती गरीब असू श्रीमंत असू पण त्यांनी आपल्या मुलींचे लग्न 18 वर्षाच्या नंतरच करावे. माझा सर्व मैत्रिणींना, सर्व माता भगिनींना माझा हा संदेश त्यांनी आज अगदी मनापासून हा निश्चय करावा.
ती ना मनाने पण खचली आणि शरीराने पण तुटली, म्हणून तिच्यात ते मात्र कॉन्फिडन्स दिला नाही हे होऊ देत ना.
नमस्कार, मी सौ अनिता बाळकृष्ण मुंशी. आता तर शक्यतो लग्न 18च्या नंतरच करतात, कारण बालविवाह जर झाला तर त्यांच्या दोघांमध्ये हे एक दोघं पण ना अल्लड असतात आणि कमी वयाचे असतात, त्यामुळं त्यांच्यामध्ये एक संसाराचं हे चालून नेणं एकदम हे राहतं. त्यामुळं त्यांच्यामध्ये समजसपणा नसतो, मग भांडणं होतात, मग मुलीला सोडून दिलं जातं. मग काहीतरी असं जुने पद्धतीचे लोक असतात की काही जणांमध्ये पद्धत अशी डोक्यावर पदर घेतला पाहिजे, मोठ्याचा सन्मान केला पाहिजे. मग त्या वया बालवयामध्ये तिला यातली काही समज नसते आणि तिच्यावर एकदम सगळं ओझं टाकल्या जातं, संसाराचं पण आणि नाते जपण्याचं पण आणि घरातल्या कामाचं पण. तर ते जे यांचं जे दोघांचं लेवल असती मुलं आणि मुलींची, तर ते कमीत कमी 18 वर्ष नाही, मी तर म्हणते 22 वर्षाच्या नंतर सुद्धा पूर्ण शिक्षण होऊ द्या, तिला पायावर स्वतःच्या उभी राहू द्या आणि मगच तिचा विवाह करा.
नक्कीच, खरं तर प्रत्येकाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आणि
कारण उद्या कसा सुद्धा दिवस आला, जर तिला सोडून जरी द्यायचा वेळ, ती तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहून कमवू शकते आणि जर तिला एखादं आपत्य झालं ती त्याची सुद्धा ती
सांभाळ करू शकते
आणि हे करून म्हणजे ती पूर्ण स्वतःच कुटुंब चालू शकते. आता कोरोनामध्ये सुद्धा काही काही जण म्हणजे कर्ते पुरुष गेलेले आहेत, मग आता ती स्वतःच्या पायावर उभी होती म्हणून तिने आज तिचं कुटुंब सांभाळायला गेलेली. त्यामुळं म्हणजे आता सगळेजण समजदार झालेले आहेत, आता त्याला काही शक नाही एवढा. पूर्ण जण म्हणजे 18 वर्षाची मुलगी, कारण शिक्षणच तोपर्यंत होते. आता कारण मुलींमध्ये कॉन्फिडन्स आले की माझी मैत्रीण इंजिनियर झाली, मला पण तिच्यापेक्षा पुढे 2 पावलं शिकायचे. मग शिक्षण होईपर्यंत 22 ते 24 वर्ष होऊनच जाते. काही जण म्हणतात लग्न झाल्यानंतर शिकू, पण ते शिकवत नाहीये. काही जण शिकवतात, काही जण शिकवत नाही, मग तिच्या अपेक्षा ह्या कमी होऊन जातात.
आणि काही घरात असंही बघायला मिळत, खरं तर शाळेतली शैक्षणिक प्रगती कमी असते आणि अशा वेळेला मार्क कमी पडले किंवा विद्यार्थिनी नापास झाली तर अशा वेळेला घरचे त्यांचं शिक्षण पूर्ण होऊ देत नाही आणि मग घरी ठेवण्यापेक्षा इथं अशा कारणानेही मुलींचाली
तर
हो नक्कीच. आणि
तसं नाही करायला पाहिजे, कारण ती एखाद्या वेळेला 10वी नंतर पण चांगली शिकू शकते
आणि भरपूर कोर्स उपलब्ध आहेत की ज्यात शाळे व्यतिरिक्त तुम्ही तिला वेगळे तुम्ही
देऊ शकता. आणि कॉन्फिडन्स असतं की नाही आता माझी मैत्रीण 10वी नंतर चांगली झाली आहे, मग ती तिचं बघून अभ्यास करते आणि 12वीला ती 1 नंबरनं पास होऊन चांगले इंजिनियर डॉक्टर कर पण जाऊ शकते ती. एवढं सांगायचं होतं,
धन्यवाद.
माझे नाव रेखा विजय भटांगरे, CRP कोटे खुर्द मध्ये मी काम करते गाव पातळीवर. तर मला असं बोलायचंय, बालविवाह झाल्यानंतर म्हणजे मुलींचं जर लवकर लग्न झालं तर मुलींचं म्हणजे ते खेळकर वागणं ते सगळं हरवून जातं, मुलींवर लवकर जबाबदारी पडते. ज्या वयामध्ये तिला खेळायचं असतं, बागडायचं असतं, शिकायचं असतं किंवा असं काही म्हणजे मन मोकळेपणाने तिला उत्सुकतेने असं काही पार पाडायचं असतं, त्यावेळेस तिचं लग्न होतं, तर लग्न झाल्यावर तिला अशी जबाबदारी पार पाडायला लागते. कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर येते, कुटुंबाची जबाबदारी आल्याच्यानंतर म्हणजे लवकर मूल होणं म्हणजे लवकर मातृत्व स्वीकारायला लागतं, नाही का?
बरोबर.
तर मग मातृत्व स्वीकारल्यावर तिचं म्हणजे जसं काय लवकरच तिचं ज्या वयात तिला तरुणपणे यायचं असं त्या वयात तिला जसं काय म्हातारपणाला सामोरं जायला लागतं, नाही का? हो, तसं आमच्या भागामध्ये ठाकर एक समाज आहे, ठाकर समाजामध्ये जरा मुलींचं लग्न लवकर केलं जातं.
बरोबर.
अज्ञान असल्यामुळे मुलींचं लग्न लवकर झाल्यामुळं आणि त्या सासरी गेल्याच्या नंतर मला सांगते एक ताजा अनुभव आमच्या स्थितीला आहे. मुलगी सासरी गेल्याच्या नंतर म्हणजे लग्न तर झालंय, सासरी तिला काही म्हणजे काम पण म्हणजे असं महिलांबरोबर येणं चांगलं ठोकळ महिलांबरोबर काम न होत तिला टाकून दिलं जातं. 2 वर्ष मुलगी असते, माहेरच असते, केवळ फक्त अज्ञानपणा, कारण त्या लोकांना शिकण्याची पण संधी कमी दिली जाते आणि त्या मुलींना पण पगडा बसलेला असतो. त्यामुळं माझं पण एक असं म्हणणं आहे म्हणजे अडाणी का समाज असताना त्यांना काहीतरी जाणीव जागृती करून एक शिक्षणात त्यांच्यात भर टाकली पाहिजे आणि त्यांना थोडंसं जाणीव जागृती करून त्यांना शिक्षणाला शिकवायला लावलं पाहिजे असं.
नक्कीच. आणि खरं तर तुम्ही जो अनुभव सांगितला त्यानुसार खरंच काही समाजामध्ये आजही ही परंपरा चालू आहे, ते कुठले कायदे वगैरे मानत नाही आणि खरं तर या समाजासाठी जनजागृती करणं तितकंच गरजेचं आहे. आपण बोललात, खूप खूप धन्यवाद.
थँक्यू मॅडम.
आज आपल्या 30 गाव गावामध्ये युनिसेफ आणि SBC 3 सहकार्यानं बालविवाह रोखण्यासाठी हा विशेष कार्यक्रम रेडिओने घडवून आणला. गावकरी बंधू आणि भगिनींनो, एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपल्या गावात आलेल्या या मान्यवर मंडळींसाठी ज्यांनी खरं तर बालविवाह या विषयावर सविस्तर मार्गदर्शन आपल्याला केलं. सन्माननीय ऍडव्होकेट मॅडम आणि सन्माननीय स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत, आपण आलात आणि गावात आम्हा सगळ्या गावकरी बांधवांना आपण मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर ग्रामस्थ हो तुमचेही मनपूर्वक धन्यवाद. युनिसेफ आणि SBC 3 साथीनं KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून आपल्यासाठी हा विशेष कार्यक्रम आम्ही घेऊन आलो बालविवाह या विषयावर. तेव्हा आपल्या मुलामुलींचा विवाह सोहळा हे प्रत्येक आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न आहे, पण ते योग्य वेळेतच पूर्ण करणं ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे आणि म्हणूनच मुलीचा विवाह 18 वर्षानंतर आणि मुलाचा विवाह 21 वर्षानंतरच करावा. आम्ही तर त्याही पुढे जाऊन असं म्हणू की आपल्या मुला मुलींना स्वतःच्या पायावर उभं करा, त्यांना सक्षम होऊ द्या मनाने शरीराने, त्यांना सक्षम होऊ द्या शरीराने मनाने आणि विचाराने सुद्धा, आणि मगच योग्य वयात त्यांचा विवाह करा, आपले स्वप्न पूर्ण करा. युनिसेफ आणि SBC3 साथीनं KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून हा कार्यक्रम खरं तर आपण ऐकत असता, तसाच आज प्रत्यक्ष गावात येऊन हा कार्यक्रम आम्ही घेतला. ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि समस्त ग्रामस्थांचेही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आम्हा सहकार्य केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.